आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 4 एप्रिल 2021. विषय अवास्तव सोनेरी मजकूर प्रकटीकरण नंतर मोठ्या लोकसमुदायाच्या गर्जनेसारखा आवाज मी ऐकला. तो आवाज महापुराच्या आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटासारखा होता. तो लोकसमुदास असे मोठ्याने म्हणत होता की हालेलुया, कारण आमच्या सर्वसमर्थ देवाने सत्ता गाजविण्यास सुरुवात केली आहे. उत्तरदायी वाचन प्रकटीकरण नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसलेल्याचे नाव विश्वासू आणि खरा असे होते, कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट आहेत. त्याचे नाव त्याच्यावर लिहिले आहे. ते नाव काय आहे हे त्याच्याशिवाय इतर कोणालाही माहीत नाही. त्याने आपल्या अंगात रक्तामध्ये भिजविलेला जगा घातला होता. त्या स्वाराचे नाव देवाचा शब्द असे आहे. स्वच्छ आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यांवर बसून त्याच्या मागे येत होते. त्याच्या तोंडातून एक धारदार तलवार येते, जिच्याने तो राष्ट्रांना नमविल आणि लोखंडी दंडाने तो त्यांच्यावर सत्ता गाजविल. सर्वसमर्थ देवाच्या अतिकोपाची द्राक्षे तो द्राक्षकुंडामध्ये तुडविल. त्याच्या झग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे, राजाचा राजा आणि परमेश्वराचा प्रभू. धडा उपदेश बायबल पासून यशया. तुमचा देव म्हणतो, माझ्या लोकांचे सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा. यरुश्लेमशी ममतेने बोला, यरुश्लेमला सांगा, तुझ्या सेवेचा काळ संपला. तुझ्या पापांची किंमत तू मोजली आहेस. परमेश्वराने यरुश्लेमला शिक्षा केली. तिने केलेल्या प्रत्येक पापाकरिता दोनदा शिक्षा केली. ऐका, कोणीतरी ओरडत आहे, परमेश्वरासाठी वाळवंटातून मार्ग काढा. आमच्या देवासाठी वाळवंटात सपाट रस्ता तयार करा. प्रत्येक दरी भरून काढा. प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट करा. वेडेवाकडे रस्ते सरळ करा. खडकाळ जमीन गुळगुळीत करा. मग देवाची प्रभा फाकेल आणि सर्व लोक एकत्रितपणे परमेश्वराचे तेज पाहतील. हो, स्वतः परमेश्वराने हे सर्व सांगितले आहे. लूक. मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालिलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली. त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले आणि सर्वांनी त्याची स्तुती केली. मग तो नासरेतला गेला, जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बात दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला. तो वाचण्यासाठी उभा राहिला आणि यशया संदेष्ट्याचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्या ठिकाणी असे लिहिले आहे, प्रभूचा आत्मा माझवर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी, बंदीवान म्हणून नेलेल्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टी मिळावी व त्यांनी बघावी यासाठी, जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता. त्यांनी त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले. लोक त्याचवेळी याईर नावाचा एक मनुष्य आला. तेथील सभास्थानाचा तो अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली, कारण त्याला 12 वर्षांची एक मुलगी होतो आणि ती मरावयास टेकली होती. येशू जात असता लोकांची गर्दी झाली होती व तो चेंगरला जात होता. तो हे बोलत असतानाच कोणीतरी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरून आले आणि म्हणाले, तुमची मुलगी मरण पावली आहे, आता गुरुजींना त्रास देऊ नका. येशून हे ऐकले व तो सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, फक्त विश्वास ठेव आणि ती मरणातून वाचविली जाईल. जेव्हा येशू त्या घरी आला, त्याने आपणाबरोबर पेत्र, योहान, याकोब आणि मुलीचे आई वडील यांच्याशिवाय कोणालाही आत येऊ दिले नाही. सर्व लोक तिच्यासाठी रडत होते. येशू म्हणाला, रडणे थांबवा, ती मेलेली नाही, ती झोपेत आहे. पण ते त्याला हसले, कारण त्यांना माहीत होते की ती मेली आहे. परंतु त्याने तिचा हात धरला आणि मोठ्याने म्हणाला, मुली उठ. मग तेव्हा तिचा आत्मा पुन्हा आला आणि ती लगेच उभी राहिली. नंतर त्याने तिला खाण्यास देण्याची आज्ञा केली. लूक. नंतर बेखमीर भाकरीचा सण, ज्याला वल्हांडण म्हणतात, तो समय जवळ येत होता आणि मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक येशूला कसे मारता येईल हे बघत होते, कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती. लोक. मग त्यांचा सर्व समुदाय उठला व त्यांनी त्याला येशूला पिलाताकडे नेले व ते त्याच्यावर आरोप करू लागले. ते म्हणाले, आम्ही या माणसाला लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की तो स्वतः ख्रिस्त, एक राजा आहे. मग पिलाताने येशूला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशू म्हणाला, मी आहे हे तू म्हणतोस ते बरोबर आहे. मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, या माणसावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही. पुन्हा पिलात त्यांच्याशी बोलला, कारण येशूला सोडण्याची त्याची इच्छा होती, पण ते ओरडतच राहिले, त्याला वधस्तंभावर खिळा, त्याला वधस्तंभावर खिळा. पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत कवटी म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्याला वधस्तंभी गुन्हेगारांमध्ये खेळले. एका गुन्हेगारला त्यांनी उजवीकडे ठेवले व दुसऱ्याला डावीकडे ठेवले. नंतर येशू म्हणाला, हे बापा, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. त्यांनी चिटरुया टाकून त्याचे कपडे वाटून घेतले आणि मंदिरातील पडदा फाटला आणि त्याचे दोन भाग झाले. येशू मोठ्या आवाजात ओरडला, पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे म्हटल्यानंतर तो मेला. जेव्हा रोमी सेवाधिकाऱ्याने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, खरोखर हा नीतिमान मनुष्य होता. मार्क. आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मरिया मग्दालियाला, जिच्यातून त्याने 7 भूते काढली होती, तिला दर्शन दिले. ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले. त्यांनी ऐकले की तो जिनवत आहे व तिने त्याला पाहिले आहे. तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही. यानंतर त्यांच्यापैकी दोघे उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रूपाने प्रगट झाला. ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले, परंतु त्यांनी त्यांवरही विश्वास ठेवला नाही. नंतर 11 जण जेवत बसले असता येशू त्यांना प्रगट झाला. त्याने शिष्यांच्या अविश्वासाबद्दल आणि त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरतेबद्दल त्यांना समज दिली, कारण ज्यांनी त्याला उठल्यावर पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. तो त्यांना म्हणाला, संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, परंतु जो विश्वास धरतील त्यांच्या बरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील, ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही विष पितील तेव्हा ते त्यांना बाधणार नाही, ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील. मग प्रभू येशू त्यांच्या बरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला. शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुरवार्तेची घोषणा केली. प्रभूने त्यांच्या बरोबर कार्य केले व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचनेकडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. दुःख पाप मरणाऱ्या विश्वास असत्य आहेत. जेव्हा दैवी विज्ञान सर्वव्यापी समजले जाते तेव्हा त्यांचा मनुष्यावर काहीच अधिकार राहणार नाही, कारण मनुष्य अमर आहे आणि दैवी अधिकाराने जगतो. जीवन म्हणजे देव आत्मा आहे हे समजून घेतल्यामुळे जीवनातील निर्जीव वास्तवावर विश्वासाने आणि अमरत्वावर आपला विश्वास दृढ करून आपले दिवस वाढवतात. जीवन वास्तविक आहे आणि मृत्यू म्हणजे एक भ्रम आहे. येशूच्या मार्गात आत्म्याच्या गोष्टींचे प्रदर्शन केल्याने भौतिक भावनांच्या अंधुक दृष्टिकोनातून सुसंवाद व अमरत्व प्राप्त होते. लेखकाने निराशाजनक सेंद्रिय आजार बरे केले आहेत आणि मरणास जीवन व आरोग्यास एकटे जीवन म्हणून समजून घेतले आहे. बहुतेक लोक आणि सार्वकालिक जीवनावर जास्त मात करता येईल यावर विश्वास ठेवणे हे पाप आहे आणि मरण नाही हे समजून घेऊन यात त्याच्या इतर गोष्टींनी हे जीवन प्रकाशात आणले पाहिजे. तथापि नियंत्रणाच्या अधिक सोप्या प्रात्यक्षिकांसह आपण प्रारंभ करणे आवश्यक आहे आणि जितक्या लवकर आपण चांगले प्रारंभ करू अंतिम प्रात्यक्षिक त्याच्या साध्य करण्यासाठी वेळ घेते. चालत असताना आम्ही डोळ्याद्वारे मार्गदर्शन केले जाते. आपण आपल्या पायांकडे पाहतो आणि आपण शहाणे असल्यास आपण आध्यात्मिक प्रगतीच्या ओळीत एका टप्प्याच्या पलीकडे पाहतो. येशू म्हणाला, योहान सकाळचे 8:51, जो कोणी माझ्या शिक्षणाचे पालन करतो तो कधीही मरणार नाही. हे विधान आध्यात्मिक जीवनापुरते मर्यादित नाही तर त्यात अस्तित्वाच्या सर्व घटनांचा समावेश आहे. येशूने हे दाखवून दिले की तो मरण पावलेल्यांना बरे करतो आणि मृतांना उठवितो. मर्त्या मनाने चुकून भाग केले पाहिजे, त्याने आपल्या कृत्यासह स्वतः ला दूर केलेच पाहिजे आणि ख्रिस्त आदर्श असलेले अमर पुरुषत्व दिसून येईल. विश्वासाने त्याच्या सीमा वाढवल्या पाहिजेत आणि पदार्थाऐवजी आत्म्यावर विसंबून त्याचा आधार मजबूत केला पाहिजे. जेव्हा मनुष्य मृत्यूवरचा विश्वास सोडतो तेव्हा तो देव जीवन आणि प्रेमाकडे अधिक वेगाने पुढे जाईल. आजारपण आणि मृत्यूवरील विश्वास अर्थातच पापावर विश्वास असल्यामुळे जीवन आणि आरोग्याची खरी भावना बंद होते. विज्ञानातील या महान वास्तवात मानवजाती कधी जागृत होईल? ख्रिस्त किंवा सत्य मृत्यूवर मात करून अजूनही मात करत आहे ही सत्यता भयानक राजा असल्याचे सिद्ध करते, परंतु ते जीवनातील आध्यात्मिक पुराव्यांसह सत्याचा नाश करणारा एक नश्वर विश्वास किंवा चूक आहे. आणि हे दर्शविते की इंद्रियांना मृत्यू असल्याचे दिसून येते ते फक्त एक नश्वर भ्रम आहे. कारण वास्तविक मनुष्य आणि वास्तविक विश्वासाठी मृत्यू प्रक्रिया नाही. वधस्तंभाची कार्यक्षमता मानवजातीसाठी दाखवलेल्या व्यावहारिक स्नेह आणि चांगुलपणामध्ये आहे. सत्य माणसांमध्ये वास्तव्य होते, परंतु जेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या स्वामीने थडग्यावर विजय मिळविला आहे तोपर्यंत त्याचे स्वतःचे शिष्य असा प्रसंग शक्य होऊ शकले नाही. मृत्यूवरील सार्वभौमिक श्रद्धाचा काही फायदा नाही. ते जीवन किंवा सत्य प्रकट करू शकत नाही. मृत्यू एक नश्वर स्वप्न आहे जे अंधारात येते आणि प्रकाशासह अदृश्य होतो. देवाच्या सामर्थ्याच्या महान प्रात्यक्षकाचे पुनरुत्थान हे त्याच्या शरीरावर आणि वस्तूंवरच्या त्याच्या अंतिम विजयाचा पुरावा होत आणि त्याने दैवी विज्ञानाचा पूर्ण पुरावा दिला. मनुष्यांचा इतका महत्वपूर्ण पुरावा. माणसाचे अस्तित्व किंवा मन देवापासून विभक्त आहे असा विश्वास मरणार आहे. ही त्रुटी येशू दैवी विज्ञानाने भेटला आणि त्याने काहीच सिद्ध केले नाही. कारण देवाने आपल्या अभिषिक्त चमत्कार पाप आजारपण आणि मृत्यू यांना दिलेली अद्भुत वैभव यामुळे येशूला कोणतीही दहशत नव्हती. माणसांना ते शरीर ठार मारले आहे असे समजू द्या. त्यानंतर तो त्यांना न बदललेला दर्शवितो. ख्रिस्ताच्या विज्ञानात असे दर्शविले जाते की खरा माणूस देवाद्वारे राज्य करतो, चांगल्याद्वारे वाईट नाही, आणि म्हणून तो नश्वर नाही तर अमर आहे. येशूने आपल्या शिष्यांना या पुराव्याचे विज्ञान शिकवले होते. त्यांच्यावर अद्याप बिनबुडाची चाचणी घेण्यास त्यांना सक्षम करण्यासाठी तो येथे होता. जो माझ्यावर विश्वास ठेवतो मी करेन तो कामही करील. त्यांनी त्याच्या जीवन सिद्धांताबद्दल त्रुटी समजून आजारी लोकांना बरे करणे आणि मृतांना उठविणे या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. जसे की त्याच्या शारीरिकरित्या गेल्यानंतर त्यांना हे समजले होते. प्रेमाने द्वेषावर विजय मिळविला पाहिजे. सत्य आणि आयुष्याने चुकून आणि मृत्यूवरील विजयावर शिक्कामोर्तब केले पाहिजे. काटेरी किरीट बाजूला ठेवण्यापूर्वी योग्य चांगले व विश्वासू सेवक आणि आत्म्याचे वर्चस्व दर्शविण्यापूर्वी त्याचे अनुसरण करा. थडग्याच्या एकाकी बागेने येशूला त्याच्या शत्रूंपासून आश्रय दिला, जिथे असण्याची मोठी समस्या सोडविली जाऊ शकते. खडग्यात त्याच्या 3 दिवसांच्या कामामुळे वेळेवर अनंत काळाचा शिक्का बसला. त्याने जीवन निर्जीव आणि प्रेम द्वेषाचे मास्टर असल्याचे सिद्ध केले. तो ख्रिश्चन सायन्स मॅटर ओव्हर मॅटर ऍट मॅटर पॉवर मेडिसिन सर्जरी आणि हायजीन या सर्व दाव्यांच्या आधारे त्याला भेटला आणि मास्टर झाला. त्याने दाह कमी करण्यासाठी कोणतीही औषधे घेतली नाहीत. तो वाया गेलेल्या ऊर्जा परत करण्यासाठी अन्न किंवा शुद्ध हवेवर अवलंबून नव्हता. फाटलेल्या तळवे बरे करणे आणि जखमेची बाजू व लेसरेटेड पाय बांधणे यासाठी त्याला शल्यचिकित्सकांची आवश्यकता नव्हती. जेणेकरून त्या हाताचा उपयोग ते रुमाल व वळविण्याच्या चादरीसाठी करू शकतील आणि यासाठी की त्याने आपले पाय पूर्वीसारखे काम करावे. येशू थडग्यात लपला असतानाच येशू मरण पावला असे त्याच्या शिष्यांनी मानले. तो जिवंत होता तेव्हा अरुण थडग्यामध्ये आत्म्याचे सामर्थ्य सिद्ध करतो की त्याने नश्वर भौतिक जाणीव पाळण्यास समर्थ आहे. वाटेत दगडी पाट्या असलेल्या भिंती होत्या आणि गुहेच्या तोंडातून एक मोठा दगड लोटला पाहिजे, परंतु येशूने प्रत्येक भौतिक अडथळा जिंकला. पदार्थाच्या सर्व नियमांवर विजय मिळविला आणि आपल्या उदास विश्रांतीच्या जागेवरून निघून गेला. हा उदंड विजय म्हणजे सार्वकालिक विजय आहे. देवाला गौरव आणि संघर्ष करणा या अंतःकरणात शांती असो. ख्रिस्ताने मानवी आशा आणि विश्वासाच्या दारापासून हा दगड काढून टाकला आहे आणि देवाचे जीवनाचे प्रकटीकरण आणि प्रदर्शन यांच्याद्वारे मनुष्याच्या आध्यात्मिक कल्पना आणि त्याच्या दैवी सिद्धांताच्या प्रेमाद्वारे ते शक्य झाले. त्याच्या मौल्यवान आज्ञांचे पालन करणे आम्ही हे कबूल करतो. त्याप्रमाणे त्याच्या निदर्शनास आल्यावर आम्ही त्याच्या कपचा प्याला घेतला, आपली भाकर खाल्ली व पवित्रतेने बाप्तिस्मा केला आणि शेवटी आपण त्याच्याबरोबर खाली बसून त्याच्या मृत्यूवर विजय मिळवणा या दैवी तत्वाची पूर्ण समजून घेऊ. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गूढ सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.